नमस्कार, मी राजश्री आगाशी. ऐकूया काही ठळक घडामोडी. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की या अधिवेशनात सभागृहाच्या 15 बैठका झाल्या आणि त्यात 111% कामकाज झालं. राज्यसभेत 92 तास प्रत्यक्ष कामकाज झालं असून 121% उत्पादकता राहिली. या अधिवेशनात विकसित भारत रोजगार हमी उपजीविका विधेयक, शांती विधेयक, विमा सुधारणा विधेयक तसंच निरसन आणि सुधारणा ही विधेयकं मंजूर झाली. राज्यातल्या 24 नगर परिषदा आणि नगर पंचायती तसंच 154 सदस्यपदांसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचत आहेत. या सर्व जागा तसंच 2 डिसेंबरला मतदान झालेल्या ठिकाणांची एकत्रित मतमोजणी रविवारी होणार आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं. नाशिक न्यायालयाच्या शिक्षेला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं असून आज त्यावर सुनावणी सुरू आहे. सलग 4 सत्रांमधल्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजारात आज तेजीचा जोर राहिला. शेअर बाजाराचा सेन्सेक्स 465 अंकांनी वधारला आणि 84,947 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 156 अंकांनी वधारला आणि 972 अंकांवर बंद झाला. राज्यसभेत काल VBG रामजी विधेयकावर चर्चेदरम्यान झालेल्या गदारोळ प्रकरणी भाजपानं 8 खासदारांविरोधात हक्कभंग नोटीस दिली आहे. काँग्रेस, द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचं सभागृहातलं वर्तन लोकशाहीसाठी लाजिरवाणं असल्याचं भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितलं असून या खासदारांनी कामकाजात सहभागी होऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.